नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण। जळगाव शहर आणि सुरेश दादा जैन हे एक राजकीय समीकरणच आहे, त्याचबरोबर सामाजिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजाच्या कल्पना अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या व्यवस्थेचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। जळगाव हे शहर आज एक व्यावसायिक शहर बनलं आहे। सोन्याची बाजारपेठ, कापसाचे बाजार केंद्र आणि डाळिंबाची निर्यात, केळीचे जागतिक उत्पादन केंद्र अशी या शहराची ख्याती आहे। या शहराला आणखी एक जोड मिळाली आहे, ती म्हणजे सुरेश दादा जैन यांचं नेतृत्व। या शहराच्या गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीत अनेक बदल आणि विकासाचे टप्पे पाहायला मिळतात। या सर्व टप्प्यांवर जे नाव जोडलं जातं ते म्हणजे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचं। त्यांना एक चूक भोवली, तरुण IAS अधिकाऱ्याने ती हेरली आणि सुरेश दादा जैन यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं। सलग 7 वेळा आमदार, 9 वेळा नगराध्यक्ष आणि एकदा राज्यमंत्री असलेल्या सुरेश दादा जैन यांची राजकीय कारकिर्द घरकुल घोटाळ्यांमुळे संपुष्टात आली। हा घरकुल घोटाळा देशभरात गाजला होता। तरुण IAS अधिकारी, जळगाव महापालिकेचे तात्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता। डॉक्टर गेडाम यांनी 2005-06 मध्ये या प्रकरणाचा FIR स्वतः लिहिला होता, तो त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केला, त्यावर त्यांचीच सही होती। त्या काळी गाजलेल्या 2G घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळाला होता, मात्र घरकुल घोटाळ्यात सुरेश दादा जैन यांना अनेक वर्ष जामीन मिळालाच नव्हता। जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून धडाडीचे IPS अधिकारी इशू सिंधू रुजू झाले। इशू सिंधू यांच्या आधी 10 पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला होता, मात्र तपासात चाल ढकलत करण्यात आली होती। इशू सिंधू यांनी हे प्रकरण तडीस नेले। सुरेश जैन हे जळगाव शहराचे सलग 7 वेळा आमदार होते। या कालावधीत त्यांनी 4 वेळा पक्षांतर केलं, मात्र या प्रत्येक वेळी जळगावकरांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला। 1980 मध्ये ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली S काँग्रेसचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले। 1985 आणि 1990 या निवडणुकाही त्यांनी याच पक्षाच्या चिन्हावर लढवल्या आणि आमदार झाले। 1995 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार डॉक्टर अशोक भंगाळे यांचा पराभव केला होता। 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते गृहनिर्माण मंत्री झाले। 2002 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 2004 पोटनिवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले। S काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। घरकुल योजना ही जळगाव नगरपालिका असताना राबवण्यात आली होती, त्यात 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळले होते। झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे मिळावीत यासाठी ही योजना राबवण्यात आली होती। पिंपराळा, तांबापुरा, समतानगर आणि मेहरूण येथे 11,000 घरकुलांचे बांधकाम 1999 मध्ये सुरू करण्यात आले होते। यासाठी जळगाव नगरपालिकेने 141 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। योजना राबवताना कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरना फायदा होईल असे विविध ठराव नगरपालिकेने केले होते। हे प्रकार 2001 मध्ये समोर आले। कायद्याचे उल्लंघन, अनियमितता, मनमानी निर्णय आणि त्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते। ज्या जागेवर घरकुलांचे बांधकाम करण्यात आले ती जागा पालिकेची नव्हतीच। बांधकामासाठी जागेचा अकृषी परवाना घेण्यात आला नव्हता। सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना 29 कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ दिले होते। त्यांना विविध सवलतीही देण्यात आल्या होत्या। काम पूर्ण करण्याची मुदतही गुत्तेदारांनी पाळली नव्हती। असे असतानाही सत्ताधाऱ्यांनी या गुत्तेदारांवर कारवाई केली नव्हती। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारच्या कामकाजाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं। हजारे यांनी युती सरकारच्या विविध घोटाळ्यांच्या तपासासाठी आंदोलन केलं. या संदर्भात न्यायालयात देखील काही खटले दाखल झाले. अण्णा हजारे यांनी आरोप केलेल्या 6 मंत्र्यांमध्ये सुरेश जैन यांचा देखील समावेश होता. त्यामुळेच जैन चांगलेच अडचणीत आले होते. 1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या कालावधीत जैन हे देखील मंत्रिपदावरून पायउतार झाले. मात्र अण्णा हजारे यांना या खटल्याला दीर्घकाळ सामोरे जावे लागले. यात त्यांनी हजारे यांच्यावर मात केली होती. सुरेश जैन यांनी आपल्या विधिमंडळ कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेस पक्षातून केली. 1980 मध्ये त्यांनी जळगाव मतदारसंघातून जनसंघाचे गजानन जोशी यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर सलग 7 वेळा ते जळगावचे आमदार झाले. जैन यांची विकास कामे कोणती याबाबत अनेक मतभेद असू शकतात. मात्र जळगावच्या नागरिकांमधील त्यांची लोकप्रियता विशेष होती. त्यांना मिळणारे मताधिक्य कमी कमी होत गेल्याचे दिसले. पहिल्या निवडणुकीत 24,500 मताधिक्याने विजयी झालेले जैन शेवटच्या निवडणुकीत अवघ्या 2,500 मतांनी निवडून आले होते. मात्र या सबंध प्रवासात ते महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता देखील बनले होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्याचवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील ते जवळचे सहकारी होते. त्यांची ही लोकप्रियता अनेक व्यक्ती आणि कामावर प्रभाव टाकण्याची कला त्यांना राज्याच्या राजकारणात शीर्षस्थानी घेऊन गेली. सुरेश दादा जैन सलग 9 वर्षे जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. जैन यांनी कारभार स्वीकारला तेव्हा नगरपालिकेची आर्थिक व्यवस्था अत्यंत वाईट होती. विकास कामांची तरतूद, प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठीही पैसा नव्हता. यातून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी जैन यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच जळगाव नगरपालिकेने BOT बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर त्यांनी शहरातील जवळपास 42 भूखंडांचा विकास केला. त्यातून व्यावसायिक इमारती, नगरपालिकेची इमारत, रस्ते, रुग्णालय, शाळा असे अनेक प्रकल्प उभे राहिले. या कालावधीत जवळपास 4,400 गाळे बांधण्यात आले. त्या माध्यमातून शहरातील युवकांना रोजगार मिळाला. त्यामुळे सुरेशदादा जैन हे शहरात लोकप्रिय झाले. त्यापूर्वी बेरोजगार आणि विकासापासून वंचित असलेले शहर अशी जळगावची ओळख होती. या शहरात अनेकदा दंगली झाल्याचेही नोंदी आढळतात. एका दंगलीनंतर पाहणीसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी येऊन गेल्या होत्या असे लोक सांगतात. BOT प्रकल्पानंतर शहराच्या विकासाला चालना मिळाली. जैन यांनी झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवली. त्यात 4 गृहनिर्माण योजना केल्या. त्यामुळे या शहराचे बकाल स्वरूप लयाला जाऊन एक सुनियोजित शहर असे स्वरूप प्राप्त झाले. या योजनांमुळे जैन हे जळगाव शहरात लोकप्रिय नेते म्हणून प्रस्थापित झाले होते. जळगाव नगरपालिकेचे रूपांतर 2003 मध्ये महापालिकेत झाले. त्यावेळी महापालिकेचे पहिले आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जैन यांच्या घरकुल प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी याबाबत सादर केलेल्या अहवालात घरकुल प्रकरणांमध्ये 100 जणांना दोषी ठरवत 29 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला होता. याबाबतचा अहवाल त्यांनी 2006 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केला. त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये माजी राज्यमंत्री जैन, मंत्री गुलाबराव देवकर हे प्रमुख संशयित होते. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जैन यांना अटक केली. प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यात न्यायालयाने जैन यांना दोषी ठरवून 7 वर्ष शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला. हे प्रकरण जैन यांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. घरकुल घोटाळ्यामुळे जैन यांना धक्कादायक प्रसंगांना सामोरे जावे लागले. आता शिक्षा भोगल्यानंतर ते बाहेर आले आहेत. 100 कोटींच्या दंडाची प्रक्रिया अद्यापही प्रलंबितच आहे. राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेत आले. त्यानंतर जळगावच्या राजकारणात देखील बदल होऊ लागले होते. एकनाथ खडसे हे युतीच्या सरकारमधील मंत्री झाले. पुढील कालावधीत जळगावच्या राजकारणात जैन विरुद्ध खडसे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत निखिल एकनाथ खडसे विरुद्ध मनीष ईश्वरलाल जैन ही निवडणूक त्या काळी गाजली. काँग्रेसच्या जैन यांना सुरेशदादा यांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे खडसे आणि जैन यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला. या निवडणुकीत निखिल खडसे यांचा झालेला पराभव एकनाथ खडसे यांच्या जिवारी लागला होता. सुरेशदादा जैन 9 वेळा जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. जवळपास 35 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि महापालिका असताना जळगावमध्ये एक छत्री अमल होता. सर्व गटांच्या नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. यामध्ये सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी होते. प्रदीप रायसोनी, नितीन लड्ढा, विष्णू भंगाळे, अशोक सपकाळे, पांडुरंग उर्फ बंडू काळे, शिवचरण दिंडोरे आदी त्यात प्रमुख होते. जळगाव आज एक व्यापारी शहर झाले आहे. विशेषतः सोन्याची बाजारपेठ म्हणून देखील या शहराचा नावलौकिक झाला आहे. त्याचे काही प्रमाणात श्रेय सुरेश जैन यांनी चौकटीबाहेर जाऊन केलेल्या विकासाच्या विचाराला जाते. शहरातील जवळपास 24 भूखंड विकसित करून त्यांनी नगरपालिकेच्या मालकीची व्यापारी संकुले उभारली. 4,500 अधिक व्यावसायिक संस्था त्यात निर्माण झाल्या. 1,000 युवकांना रोजगार तर मिळालाच, परंतु व्यापार उदिमला मोठी चालना मिळाली. त्यामुळे या शहराची एक नवी प्रतिमा निर्माण होऊ शकली. महापालिकेची स्वमालकीची 17 मजली इमारत उभारण्याची कल्पना देखील त्यांचीच होती. ही इमारत बांधण्यात आली तेव्हा अनेकांनी त्यांच्या कारभाराचे कौतुक केले. यावेळी काही टीकाकारही होते. विशेषतः जैन यांच्या विविध कामकाजाला आणि योजनांना विरोध करण्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते. त्यांनी विधिमंडळात तसेच विधिमंडळाबाहेर सातत्याने जैन यांच्या विरोधात आवाज उठवला. जळगाव नगरपालिकेच्या अनेक योजनांबाबत खडसे यांनी विधिमंडळात लक्षवेधीद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. जैन यांच्या यशस्वी योजनांमध्ये वाघूर धरणातून शहराला पाणी पुरवठा योजना आहे. त्यांनी केलेल्या या योजनेतून जळगाव शहराचा पुढील 3 दशकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणे ही त्यांची दूरदृष्टी होती. जैन हे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी असूनही सबंध जळगावचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांचे मुख्य कारण सत्तेबरोबर राहून विकासासाठी काम करताना राजकीय पक्षापेक्षा व्यवस्था आणि व्यक्तीला महत्व देण्याचे त्यांचे धोरण होते. त्यामुळेच नगरपालिका आणि त्यानंतरच्या महापालिकेत 90% नगरसेवक त्यांच्या बरोबरच असल्याचे दिसून येते. जळगाव शहराच्या विकासाच्या आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याच्या त्यांच्या या कौशल्यावर त्यांचे राजकारण आणि जळगावची वाटचाल दोन्ही पुढे पुढे जात राहिली. मात्र घरकुल घोटाळ्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला.